भाग दोन देवनव वचन यशया यांना 25वा अध्याय आणि 18 ते 21 वचन इब्री करस पत्र 14:12 वचन स्तोत्र संहिता 19:6-10 वचन परमेश्वरनं देवन वचन आपल्याला बायबलमा जावामा भेटस आणि देवनबद्दल आणि देवताई जावानी रस्ता दाखव.